आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज संसदेच्या संयुक्त बसकेन उलोवप करतल्यो. काल ओम बिर्ला हांची लोकसभेचे नवी सभापती म्हणून नेमणूक जाली. नीट पेपर लीक प्रकरणाची चौकशी करपा खातीर काल सीबीआयचो पंगड झारखंडातल्या हजारीबाग हांगाच्या ओएसिस शाईन पावलो. जम्मू काश्मीरान काल दोडा जिल्ह्यातल्या रान वाठारान सुरक्षा दळाकडेन जाल्ल्या गाठभेटीन 3 आतंकवाद्यांक मरण आयले. दूरसंचार सेवा पुरवणदारांची नवी स्पेक्ट्रम गरज भागोवपा खातीर स्पेक्ट्रम लिलाव यशस्वीपणान सोपला. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज संसदेचे संयुक्त बसकेन उलोवप करतल्यो. राष्ट्रपतींच्या मार्गदर्शना उपरांत संसदेच्या दोनी सभाघरांनी उपकार प्रस्ताव मांडटले आनी ताचेर वांगडी चर्चा करतले. 18व्या लोकसभेचे पयले अधिवेशन फाटल्या सोमारा सुरू जाले आनी आयज राज्यसभेचे अधिवेशन सुरू जातले. भाजपाचे वरिष्ठ खासदार ओम बिर्ला हांची 18व्या लोकसभेचे सभापती म्हणून काल नेमणूक जाली. सभापती ओम बिर्ला हांची फाटल्या लोकसभेत सभापती म्हणून नेमणूक जाल्ली. सभापती ओम बिर्ला हांणी आपल्या मार्गदर्शनात सभाघरांतल्या सगळ्या वांगड्यांक सभापती म्हणून नेमणूक केल्ल्या खातीर विश्वासाचे उपकार मानले. संसदीय मूल्यांक आनी लोकशाय परंपरा समृद्ध करप हे आपले प्राधान्य आसतले हांचेर तांणी भर दिलो. 18वी लोकसभा संसारांतल्या सगळ्यांत व्हडल्या लोकशायेच्या उत्सवाचे प्रतिनिधित्व करता. 64 कोटी वयर मतदार व्हड उमेदीन वेंचणूक वांटो घेतात अशे तांणी म्हणले. लोकांची अपेक्षा आशा आकांक्षा प्रभावीपणान पुराय करपाची जापसालदारकी खासदारांचेर आसा अशे तांणी म्हणले. सभाघरांत चर्चा करपाचे महत्व सभापतीन स्पष्ट केले. सभापतींक परतून वेंचणूक मेळ्या उपरांत परबी दितना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सभापती म्हणून ते दुसरे खेपे परतून वेंचून आयिल्ल्यान इतिहास तयार जाला अशें सांगले. फुडल्या 5 वर्सां सभापती ओम बिर्ला हांच्या मार्गदर्शनाची सभाघर वाट पळयता असो विश्वास तांणी उक्तायलो. आदल्या लोकसभेन सभापतींच्या फुडारपणाखाला 97% विक्रमी उत्पादकता मेळ्ळी, जाका लागून संसदीय लोकशायेचेर लोकांचो विश्वास वाडलो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नदरेक हाडलें. विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी हांणी सभापतींक परबी दिवन सभाघर लोकांच्या आवाजाचें प्रतिनिधित्व करता अशें कळयलें. सभाघराचें काम सुगम करपा खातीर विरोधकांचो आदार मेळटलो अशें आश्वासन तांणी दिलें. समाजवादी पक्षाचे फुडारी अखिलेश यादव हांणी सभापतीचे भुमिकेचेर भर दिलो. हेर वेगवेगळ्या फुडाऱ्यांनी हे निमतान आपली मतां मांडली. नीट पेपर लीक प्रकरणाच्या चौकशी करपा खातीर काल सीबीआयचो पंगड हजारीबाग झारखंडातल्या ओएसिस शाईन पावलो. पेपर लीक संबंधित वेगवेगळ्या संबंधीविशी सीबीआयन शाईच्या प्राचार्याची चौकशी केली. चौकशी केल्या उपरांत सीबीआयन फुडले चौकशे खातीर प्राचार्याक आपल्या वांगडा व्हेले. प्राचार्य नीट परिक्षे खातीर हजारीबागाच्या शाळेन नगर समन्वयक आशिल्ले. तशेंच प्रस्नपत्रिका साठोवन दवरिल्ल्या हजारीबागाच्या अधिकाऱ्यांकडेन सीबीआय पंगडान प्रस्न विचारले. पाटणाच्या खेमणीचक खेळ शाळेंतल्यान जप्त केल्ले जळिल्ले प्रस्नपत्रिका राष्ट्रीय चाचणी एजन्सी एनटीए कडल्यान मेळिल्ल्या प्रस्नपत्रिकेकडेन जुळटा अशें बिहारच्या अर्थिक गुन्यांव एककान हाचे पयली सांगिल्ले आनी त्या प्रस्नपत्रिकाची माळ हजारीबागाच्या कल्लू चौक हांगाच्या ओएसिस शाळेंतल्या परिक्षा केंद्रान धाडिल्ली. जम्मू काश्मीरान काल दोडा जिल्ह्यातल्या रान वाठारान सुरक्षा दळाकडेन जाल्ल्या गाठभेटीन 3 आतंकवाद्यांक मरण आयले. दोंगरी जिल्हो दोडाच्या गंडोह वाठारांतल्या बाजा गावान काल सकाळी सुमार 9:50 संयुक्त सुरक्षा दळान घेराव आनी सोद घेवपाची कारवाय कुचाच्या चिखलांत लिपून आशिल्ल्या आतंकवाद्याकडल्यान व्हड गोळीबार जालो अशें कळयलां. ते भायर सोद पक्षांचेर गोळीबार केल्ल्यान एका आतंकवाद्यांक मरण आयलें. उपरांत आनीक 2 आतंकवादी निष्क्रीय जाले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात. दूरसंचार सेवा पुरवणदारांची नवी स्पेक्ट्रम गरज भागोवपा खातीर आनी मोबायल सेवांचे सातत्य वाडपा खातीर नूतनीकरण करपा खातीर केल्लो स्पेक्ट्रम लिलाव यशस्वीपणान सोपला. उपलब्ध आशिल्ल्या सगळ्या स्पेक्ट्रमाक लिलाव खातीर घाल्ल्याचे संचारण मंत्रालयान सांगले. अंदू लिलावान 900 मेगाहर्ट्स 1800 मेगाहर्ट्स 2100 मेगाहर्ट्स आनी 2500 मेगाहर्ट्स बँडांत क्रियाशीलता दिसून येता. स्पेक्ट्रम लिलाव 2024 हो पारदर्शक घटमूट आनी प्रगती करपी सतत वाटप प्रक्रियेचो एक भाग आशिल्लो अशें संचारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी निवेदनान म्हणला. संरक्षण संशोधन आनी विकास संघटना DRDO हांणी काल नवी दिल्लीत जाल्ल्या सुवाळ्यांत मध्यम रेंज मायक्रोवेव्ह शेफ रॉकेट भारतीय नौदलाच्या स्वाधीन केलें. मायक्रोवेव्ह ऑब्स्क्युरन शेफ हे जोधपुरांतल्या DRDOच्या संरक्षण प्रयोगशाळेन तयार केल्लें एक तंत्रज्ञान. हाका लागून रडार संकेत अस्पष्ट जाता आनी प्लॅटफॉर्म आनी मालमत्ते भोंवतणी मायक्रोवेव्ह ढाल तयार जावन रडाराचो सोद उणो जाता. मध्यम श्रेणीतल्या शेफ रॉकेटान खाशेल्या प्रकारचे तंतू एकठांय जाल्यात. रॉकेट फायर करतना अवकाशान मायक्रोवेव्ह अस्पष्ट मीठ तयार करता आनी फावो त्या वाठारांत पातळटा. भारताक घुवळी वखदापासून मुक्त राष्ट्र करपाची सरकाराची वचनबद्धताय घट्ट आसा आनी पुराय सरकाराच्या पद्दतीन हे ध्येय साध्य करपाच्या दिकेन वचपाक लागला अशें घरमंत्री अमित शाह हांणी स्पष्ट केलें. प्रसार माध्यमांत केल्ल्या पोस्टांत तांणी घुवळी वखदा आड झुजपाच्या मळार सरकारान बरो समन्वय आपणायला अशें म्हणलें. घुवळी वखदांचे शून्य सहिष्णुता ह्या धोरणांतल्यान घुवळी वखदांचे व्यसन पुरायपणान ना करपाचे सरकार थारयता अशें तांणी सांगलें. घुवळी वखदां ही फकत व्यक्तीक न्हय तर समाजाक आनी राष्ट्रीय सुरक्षाक संकश्ट आसा अशें तांणी स्पष्ट केलें. भारताक घुवळी वखदापासून मुक्त राष्ट्र करपाचे हे सरकाराचे एक मुखेल प्राधान्य आसा अशें तांणी सांगलें. राज्य सरकारान राज्यांतल्या 3 मुखेल महाविद्यालयांनी नागरी कामाखातीर वैजकी शिक्षण संचालनालयाक 200 कोटी वयर रुपया दिवपाचो आदेश दिल्ल्यान तेलंगणातल्या कनिष्ठ दोतोरांनी 3 दिसांचो संप बंद केलो. गांधी मेडिकल कॉलेज हैदराबादांतल्या उस्मानिया मेडिकल कॉलेज आनी वारंगल हांगाच्या काकतिया मेडिकल कॉलेजीन हॉस्टेल इमारतीसयत तांच्या मागण्याविशी भलायकी खात्याचे अधिकारी आनी भलायकी मंत्री सी दामोदर राजा नरसिंहा हांचे कडेन चर्चा केली. हैदराबादांत मंत्रीमंडळा वांगडा जाल्ले पत्रकार परिशदेन ह्या दोतोरांनी संप बंद करपाचो निर्णय जाहीर केलो. शिष्यवृत्तीन कळाव जावचो न्हय हे खातीर खात्यान चालू आशिल्ल्या अर्थिक वर्सा DME 406 कोटी रुपया दिवपाचो आदेश जारी केला अशें भलायकी मंत्रालयान सांगलें. नागरी कामाविशींचो GO जारी केल्ल्यान निविदा प्रक्रिया बेगीन सुरू जातली असोय उल्लेख तांणी केला. बंगालच्या खाडीचेर चक्रीवादळाच्या परिभ्रमणाच्या प्रभावाक लागून फुडल्या 3 दिसांनी ओडिशाक एकसुरे सुवातेर व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. फाल्यां आनी उपरांतच्या दिसा राज्यांतल्या कांय जिल्ह्यांनी उटंगराचो पावस पडपाचो वांगडाच ह्या म्हयन्याच्या 28 तारखे मेरेन वादळी वाऱ्या वांगडा गडगड आसूं येता अशें भारतीय हवामान खात्यान कळयलां. मजगतीं आयज खोर्डा, कटक, बालांगीर, मलकांगिरी, कोरापूत, रायगडा, गजपती, गंजाम, कलाहंडी, कंधमाल, नुवापाडा आनी बरगड हांगा कांय सुवातींनी व्हड पावस पडटलो. फुडल्या 3 ते 4 दिसांत अस्तंत द्वीपकल्प, दर्यादेगेर आनी ईशान्य भारतांत 27 ते 30 जून ह्या काळांत उटंगराचो पावस पडपाची शक्यताय आसा. वायव्य भारतांत पावसाची क्रिया वाडपाची शक्यताय आसा आनी 28 ते 30 जून ह्या काळांत व्हड ते खूप व्हड पावस पडपाची शक्यताय आसा. फुडल्या 3 ते 4 दिसांत राज्याच्या अस्तंत आनी दक्षिण भागांत मंद गतीन पावस पडटलो अशें भारतीय हवामान खात्यान कळयलां. फुडल्या 48 वरां उष्णताय परिस्थितीन वळपी वाठारांनी पावस आनीक पातळटलो असो अदमास पाटणाच्या हवामानशास्त्रीय म्हायती वेवस्थापनान उक्तायला. मजगतीं गोंयांत व्हड प्रमाणांत पावस पडपाचो अदमास उक्तायला. हांगा येल्लो अलर्ट जारी केला. भारतीय हवामान विभागान 28 जून मेरेन खर हवामानाची शिटकावणी दिल्या आनी ह्या काळांत दक्षिण महाराष्ट्र गोंय दर्यादेगेर खर पावस पडपाची शिटकावणी दिल्या. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज संसदेचे संयुक्त बसकेन उलोवप करतल्यो. काल ओम बिर्ला हांची लोकसभेचे नवे सभापती म्हणून नेमणूक जाली. नीट पेपर लीक प्रकरणाची चौकशी करपा खातीर काल CBIचो पंगड झारखंडातल्या हजारीबाग हांगाच्या ओएसीस शाईन पावलो. जम्मू काश्मीरान काल दोडा जिल्ह्यांतल्या रान वाठारांत सुरक्षा दळाकडेन जाल्ल्या गाठभेटीन 3 आतंकवाद्यांक मरण आयलें. दूरसंचार सेवा पुरवणदारांची नवी स्पेक्ट्रम गरज भागोवपा खातीर केल्लो स्पेक्ट्रम लिलाव यशस्वीपणान सोपलो आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.